नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. लोकां मुखार सत्य कितें तें दवरपाच्या नदरेंतल्यान पत्रकारिता आयच्या काळांतले लेगीत म्हत्वाचें माध्यम जावन आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. आम आदमी पक्षान जिल्हो पंचायत वेंचणूक लढोवपी पयल्या 14 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भारतीय जनता पक्षाच्या वेंचणुकेची सविस्तर कार्यावळ जाहीर जातकच उमेदवारांची घोषणा जातली. कला अकादमीच्या भांगरा महोत्सवी कोंकणी नाटक सर्तीचो निकाल जाहीर झाला. आता पुराय खबरो. लोकां मुखार सत्य कितें तें दवरपाच्या नदरेंतल्यान पत्रकारिता आयच्या काळांतले लेगीत म्हत्वाचें माध्यम जावन आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. पेपराचो खप वाडचो म्हूण बातमी सनसनाटी करची न्हय अशें आवाहन तांणी केलां. राष्ट्रीय पत्रकार दिसाच्या कार्यावळींत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयताले. ह्या वेळार तांच्या हस्तुकी द गोवन एवरीडेचे संपादक जॉयल आफोन्सो, तरुण भारत दिसाळ्याचे ज्येष्ठ पत्रकार जय नायक, भांगरभूंयचे ज्येष्ठ पत्रकार अतुल पंडीत, दैनिक नवप्रभाचे ज्येष्ठ पत्रकार भवन भगत, द नवहिंद टायम्साचे ज्येष्ठ फोटोग्राफर नंदेश कांबळी हांचो पत्रकारितेंतल्या योगदाना खातीर भोवमान केलो. तशेंच नामनेचे कार्टुनिस्ट आलेक्झीस फर्नांडीस हांकां जीवन गौरव पुरस्कार ह्या वेळार भेटयलो. सत्य सदांच म्हत्वाचें आसता आनी तें लोकां मुखार येवंक जाय. वृत्तांकन करतना दोनूय बाजू समजून घेवप अत्यंत म्हत्वाचें आसा. सरकार राज्याच्या विकासा खातीर काम करता आनी बरें काम करतना सरकाराचेर टिका करून लोकांचे तशेंच राज्याचें लुकसाण करचें न्हय. राज्याची प्रतिमा आमकां सर्वोच्च आसा आनी ती तिगोवन दवरपाक आमी काम करुया अशें तांणी म्हळें. पत्रकार आनी प्रसार माध्यमांचे प्रस्न आनी मागणी सोडपाचो आपूण लक्ष घालतलो अशें तांणी आश्वासन दिलें.
मिडिया इज द फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रसी आणि फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रसी म्हणटा असताना हांव सदुनीत म्हणटा सत्य कितें हे लोकांच्या मुखार येवपाची काळाची गरज आसा. आनी जर ते येयले नासत जाल्यार तो खूब मोठो प्रॉब्लेम जाता. आय हॅव सफर्ड, आय हॅव गॉन थ्रू दीस. म्हणून म्हाका दिसता की सदुनीत
कार्यावळीचे सुरवेक बायलां पत्रकारांचे पत्रकारितेतले आव्हान आनी संद या विशयाचेर चर्चासत्र जाले. हातून देविका सिक्वेरा, गौरी मळकणेकार, संगीता नायक, डायना फर्नांडीस, प्रज्ञा गांवकार राणी ह्या पत्रकारांनी वांटो घेतिल्लो. माहिती आनी प्रसिद्धी खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गील मानाचे सोयरे आशिल्ले. संचालक दीपक बानेकार तशेंच हेर मानेस्त ह्या वेळार हजर आशिल्ले. गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गांवकार हांकां राष्ट्रीय एकात्मता आनी समाजीक समेट, लोकमताचे ग्रामीण अहवालाचे पत्रकार अजय बुआ, भौशीक भलायकी आनी नितळसाण पत्रकारिता विभागात नवहिंद टायम्साचे वरिष्ठ उपसंपादक आनी पत्रकार रमणदीप कौर, विभा वर्मा हांकां बायल आनी भुरगीं समाजीक हांचे विशीं खासा संदर्भात वार्तांकन हांकां पुरस्कार फावो जाले. तशेंच मार्कस मेरगुलाव हांकां खेळ अहवाल, गौरी मळकणेकार हांकां कला आनी संस्कृती अहवाल, राजतिलक नायक फोटोग्राफी सर्वोत्कृश्ट छायाचित्र, क्रिस्टीन मचाडो शिक्षण अहवाल आनी समीप नार्वेकार हांकां सरकारी कामगिरी अहवाल हांकांय पुरस्कार भेटयले. गोंय राज्य छायाचित्रण सर्त आनी प्रदर्शन 2014 येवजणे खाला जाल्ल्या छायाचित्रण सर्तीचो निकाल जाहीर केलो. विकसीत गोवा राज्याचो सर्वांगीण विकास ह्या श्रेणींत अरुणाभ भट्टाचार्य हाका पयले इनाम, सिद्धेश मयेकार हाका दुसरे, अभिनव भट्टाचार्याक तिसरे इनाम फावो जाला. अक्षंदा राणे, गणेश शेटकार, अमृत रमाकांत शेट, नारायण पिसुर्लेकार आनी प्रमोद ठाकूर हांकां उमेद वाडोवपी इनामां फावो जालीं. आम आदमी पक्षान जिल्हो पंचायत वेंचणूक लढोवपी पयल्या 14 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. हातून सध्याचो जिल्हो पंचायत वांगडी जोझफ पिमेंता बाणावली मतदारसंघातल्यान परत एक फावट वेंचणूक लढयतले. दक्षीण गोंयांत हेरांकडेन राय मतदारसंघातल्यान लुईस ऑलिवेरा, वेळींतल्यान इसाका फर्नांडीस, कोलवेतल्यान आंतोनियो फर्नांडीस, नावेलींतल्यान ब्रियाटीस डिसोजा, सावड्डेसान उर्मिला उमेश कालेकार, शेल्डेसान जेम्स फर्नांडीस आनी पैंगीण मतदारसंघातल्यान राजेश गांवकार हांकां उमेदवारी जाहीर केल्या. उत्तर गोंयांत मोर्जे सुवर्ण हरमलकार, धरगळे प्रसाद शाहपुरकार, शिरसय उमेश कवठणकार, मया पेरपेत मायकल डिमेलो, खोर्ले पाश्कल फर्नांडीस आनी नगरगांवांतल्यान अर्जुन गौरव हांकां उमेदवारी जाहीर केल्या. जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भारतीय जनता पक्षाचो म्हजे घर येवजण आनी सरकारान केल्ल्या उदरगतीचेर भर आसतलो. वेंचणुकेची सविस्तर कार्यावळ जाहीर जातकच उमेदवारांची घोषणा जातली. पक्षाच्या सुकाणू समितीच्या बसकेंत जिल्हो पंचायत वेंचणुकेचो प्रचार आनी रणनितीचेर विचार जालो अशी माहिती सुकाणू समितीचे वांगडी सिद्धार्थ कुंकळेकार हांणी सांगले. राज्यात 13 डिसेंबराक जिल्हो पंचायत वेंचणूक जातली. खंयच्याय खिणाक आचारसंहिता लागू जावपाची आशिल्ल्यान भारतीय जनता पक्षान वेंचणुकेची तयारी सुरू केल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांच्या फुडारपणा खाला सुकाणू समितीची बसका जाली. ह्या बसकेक सिद्धार्थ कुंकळेकार, भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, चंद्रकांत कवळेकार, पंचायत मंत्री मॉविन गुदिनो, खासदार सदानंद शेट तानावडे, खेळ मंत्री रमेश तवडकार, आदले खासदार विनय तेंडुलकार हजर आशिल्ले. जिल्हो पंचायतीची आचारसंहिता लागू जाली काय पक्षाचे उमेदवार जाहीर जातले. प्रचार तशेंच रणनितीचेरूय बसकेंत चर्चा जाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। मुखेलमंत्री आप रोजगार येवजण प्रशिक्षणाची पहिली कार्यशाळा ईडीसी वरवी 26-29 नोव्हेंबर मजगती जातली। कार्यशाळे खातीर 750 रुपया शुल्क आसा। विद्यार्थी आणि शिक्षकां खातीर ती फुकट असतली। शिक्षण खाते तांत्रिक शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण संचालनालय कुशळटा विकास संचालनालयाच्या सहकार्यान ही येवजण राबयतले। 2030 मेरेन स्टार्टअप आणि उद्देगां खातीर बरे वातावरण सुविधा उभारपाचे उद्दिष्ट आसा अशी माहिती ईडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या। आयटीआय पॉलिटेक्निक आणि हेर महाविद्यालयातल्या प्राध्यापकांक उद्योजकताये विशीं प्रशिक्षण दितले। हांगा प्रशिक्षण घेतिल्ले प्राध्यापक आपापल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांक प्रशिक्षण दितले। खाशेल्या सघन पुनरावृत्ती म्हणजे एसआयआर प्रक्रिये खाला सुरवाती सावन पुरायपणान नवीन वेंचणूक वळेरी तयार करप या मुखेल हेतान देशभरातल्या एसआयआर प्रक्रियेची तारीख मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी जाहीर केली। ते खातीर पुराय देशभरासयत गोंयातूय बीएलओ म्हणजे बूथ लेवल अधिकारी घराघरांनी फिरून फॉर्मां वाटतात। हे विशीं मतदारांनी गणनेचो फॉर्म सादर करचो आणि स्वच्छ अद्ययावत आणि व्यवस्थित मतदार वळेरी तयार करपाक मदत करची। या विषयी ऐकत डिस्ट्रिक्ट आयकॉन प्रदीप आनंद नायक हांचे म्हणणे।
वेंचणूक आयोगान 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 अशी महिनोभर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एसआयआर म्हणजे मतदार वळेरीची खासा सखोल फेरनिरीक्षण प्रक्रिया सुरू केल्या। या प्रक्रियेत नव्या मतदारांची नावं जोडून घेतना जे मतदार आज हयात ना तांची नावा रद्द करतले।
कला अकादमीच्या भांगरा महोत्सवी कोकणी नाटक सर्तीचा निकाल जाहीर झाला। या सर्ती खातीर पहिले 1,00,000 रुपयाचे रोख इनाम सियावराम ह्या गिमोणे दिवचल हांगच्या भोगपर्व नाटका खातीर फावो झाला। दुसरे इनाम 75,000 रुपयाचे रसरंग गुवेच्या जनेल नाटकाक मेळा तर तिसरे इनाम 50,000 रुपया श्री सातेरी कला मंच मोर्ले सत्तरी हांचे काणी शिजुनीच पूण या नाटकाक मेळा। बापू गांधी या नाटका खातीर अंत्रुज गुडियो बांदोड्या फोंडा आणि अस्तुरी नाटका खातीर द हाऊसिंग बोर्ड कॉलनी रेझिडेन्स असोसिएशन साखळी हांका दरेकी 25,000 रुपयांची दोन उमेद वाढोवपी इनामां मेळ्यात। उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले इनाम अशोक गिमोणकार हाका भोगपर्व या नाटका खातीर तर दुसरे इनाम निलेश महाले हाका जनेल नाटका खातीर मेळा। अभिनय पहिले इनाम दादल्या गटात रघुनाथ साकोडेकार दुसरे रामा गांवस बायला गटात दिव्या गांवस हाका पहिले आणि सुविधा तोरगल बखले हांका दुसरे इनाम मेळा। उत्कृष्ट वेशभूषा ममता शिरोडकर उत्कृष्ट प्रकाश योजना निलेश महाले हांकां फावो जाल्या। विजय कुमार कामत सतीश गांवस आणि दीपलक्ष्मी मोगे हांणी सर्तीचे परीक्षक म्हणून काम पळयले। 22 आणि 23 नोव्हेंबराक कन्नूर केरळ हांगा जावपी 26व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे उक्तावण सरस्वती सन्मान पुरस्कार मेळिल्ले नामनेचे साहित्यकार प्रभा वर्मा हांच्या हस्तुकी जावपाचे आसा। अखिल भारतीय कोकणी परिषदेन उजवाडिल्ल्या खबरीत 22 नोव्हेंबराक कन्नूर केरळ हांगाचे एजी सभागृहात सकाळी 10 वरांचेर हो उक्तावण सुवाळो जातलो। या सुवाळ्याक मानाचे सोयरे म्हणून गोयच्या राजभास संचालनालयाचे उपसंचालक अनिल सावंत हजर असतले। या संमेलनाच्या अध्यक्षपदार नामनेचे साहित्यिक लेखक माधव बोरकार असतले। 23 तारखेक दनपारा 3:30 वरांचेर समारोप सुवाळो सुरू जातलो। या सुवाळ्याक केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन नागेश मुखेल सोयरे म्हणून तर नामनेचे कन्नड लेखक जयंत कायकिणी मानाचे सोयरे म्हणून हजर असतले। 2025 वर्षाच्या फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपात 5व्या क्लासिकल मॅचीत अर्जुन एरिगायसीन GM11 एरोनियन हाच्या आड मॅच जिंकून संवसारिक सर्तीच्या क्वार्टर फायनलीत सुवात मेळ्या आणि फुडे वचपी पहिलो भारतीय थारला। उपांत्य फेरीची 6व्या टप्प्याची सुरुवात आज सुरू आसा आणि येजमान राष्ट्रा खातीर अर्जुन हो एकूच आस्त आसा। चिखली वास्कोच्या राजश्री पेडणेकर हांका बंगळुरूत जाल्ल्या WPC राष्ट्रीय उक्त्या पॉवर लिफ्टींग आणि डेड लिफ्ट सर्तीत बायला गटात 2 भांगरा पदकां फावो जाली आणि ताणें सर्वसाधारण लिफ्टींगात उपविजेतेपद मेळयले। पणजे वेळी नोंद केला त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 33.2 डिग्री सेल्सियस तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद झाला। राज्यात वातावरण सुके आणि वाताळ असतले आणि हलके ते मध्यम धुके पातळू येतात असे वेधशाळेन कळीत केला। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। लोकां मुखार सत्य कितें ते दवरपाच्या नदरेंतल्यान पत्रकारिता आयच्या काळातले लेगीत महत्वाचे माध्यम आसा असे मत मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायला। आम आदमी पक्षान जिल्हो पंचायत वेंचणूक लढोवपी पहिल्या 14 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या। जिल्हा पंचायत वेंचणुकेत भारतीय जनता पक्षाच्या वेंचणुकीची सविस्तर कार्यवाही जाहीर जातकच उमेदवारांची घोषणा जातली। कला अकादमीच्या भांगरा महोत्सवी कोकणी नाटक सर्तीचा निकाल जाहीर झाला आणि इथल्या ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखाविल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.